स्तोत्र संहिता अध्याय 63। हे देवा, तू माझा देव आहेस, मी कळकळीने तुझा शोध घेईन। शुष्क आणि रुष्क आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे, माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे। म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे, कारण तुझी कराची विश्वसनीयता ही जीवनापेक्षा उत्तम आहे। माझे होठ तुझी स्तुती करतील, म्हणून मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन। मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन, माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल। माझे तोंड आनंदी होटाने तुझी स्तुती करतील। मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो, कारण तू माझे साह्य आहे आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे। माझा जीव तुला चिटकून राहतो, तुझा उजवा हात मला आधार देतो। पण जे माझ्या जीवाचा नाश करण्याचा शोध घेतात, ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील, त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल, त्यांना कोल्यांचा वाटा म्हणून देतील। परंतु राजा देवाच्या ठाई जल्लोष करेल, जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याचवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल।